आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनविश्वास विधेयक मंजूर झाल्यामुळे देशात जीवनमान आणि उद्योगांची प्रक्रिया सुलभ होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज 16 एप्रिलपर्यंत संस्थगित. पेट्रोकेमिकल उत्पादनांवरचं सीमाशुल्क 30 जूनपर्यंत रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. 4 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुदुच्चेरीत तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आसाममध्ये सभा. पश्चिम आशियातील संघर्ष शांततामय मार्गानं सोडवण्याचं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचं आवाहन. आणि खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेची आज छत्तीसगडमधील रायपूरमध्ये सांगता. आता सविस्तर बातम्या. जनविश्वास विधेयक मंजूर झाल्यामुळे देशात जीवनमान आणि उद्योगांची प्रक्रिया सुलभ होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या विधेयकामुळे कालबाह्य नियम आणि अटी रद्द करण्यात आले असून विश्वासावर आधारित नियमावलीला बळ मिळेल असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. या विधेयकामुळे खटले जलदपणे निकाली काढण्यास मदत होईल आणि याचिकांबाबतचा ताण कमी होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. या विधेयकासाठी चर्चा घडवण्याचा दृष्टिकोन उल्लेखनीय असल्याचं त्यांनी म्हटलं असून विधेयक मंजुरीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं अभिनंदन केलं आहे. हे विधेयक काल राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. लोकसभेत ते बुधवारी मंजूर करण्यात आलं. काही कायद्यांमध्ये दुरुस्ती करून काही गुन्हे अपराध या श्रेणीतून वगळण्याची आणि त्यांना अधिक तर्कसंगत करण्याची तरतूद या विधेयकात आहे. या गुन्ह्यांसाठी त्यांच्या प्रमाणात दंड किंवा आर्थिक भूर्दंडाची तरतूद करण्यात आली आहे. एकंदर 784 तरतुदींबाबत सुधारणांचा प्रस्ताव असून त्यापैकी 717 तरतुदींना गुन्ह्यांच्या चौकटीतून बाहेर काढण्यात आलं आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सामान्य प्रशासन विधेयकालाही काल संसदेनं मंजुरी दिली. या विधेयकाला काल लोकसभेची मंजुरी मिळाली. राज्यसभेत ते याआधीच मंजूर झालं होतं. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातले गट अ सर्वसाधारण कर्तव्याधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांची भरती आणि सेवेच्या अटींशी संबंधित सर्वसाधारण नियमांचं नियमन करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज या महिन्याच्या 16 तारखेपर्यंत संस्थगित केलं. काही महत्वाच्या विधेयकांवर चर्चा करण्यासाठी हे सत्र बोलावण्यात येत असल्याचं बिर्ला यांनी सांगितलं. राज्यसभेचंही कामकाज 16 तारखेपर्यंत संस्थगित करण्यात आलं. 4 राज्यं आणि 1 केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार ठिकठिकाणी सुरू आहे. पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदी आज निवडणूक प्रचारासाठी पुदुच्चेरीमध्ये जाणार आहेत. पंतप्रधान एका रोड शोमध्ये भाग घेणार असून एका सभेला संबोधितही करणार आहेत. पंतप्रधान आज दुपारी 4:15 सुमारास पुदुच्चेरी विमानतळावर पोहोचतील. अन्ना सलाई ते कामराजर पुतळा या भागात ते रोड शोमध्ये सहभाग घेतील. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा आसाममधील धुबरी जिल्ह्यातील रतिदहा इथं गोलपारा जिल्ह्यातील दुधनोई आणि चायगाव भागात सभा घेणार आहेत. महत्वाच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांवरचं सीमाशुल्क 30 जूनपर्यंत संपूर्णपणे माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे सदस्य संजय मंगल यांनी काल नवी दिल्लीत आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या सवलतीमुळे प्लास्टिक वस्त्रोद्योग औषध निर्माण यांसारख्या अनेक क्षेत्रांना फायदा होईल असं ते म्हणाले. पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजी गॅसच्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील स्वदेशी उद्योगांबरोबरच परदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना तसंच नागरिकांना गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहे असं राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी काल सांगितलं. या संकटात कोणत्याही उद्योगाला राज्य शासन अडचण येऊ देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत इशारा दिल्यानंतर काल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली. ब्रेंट क्रूडचे भाव 8% वाढून प्रतिबॅरल $109 पोहोचले. अमेरिकेत तयार होत असलेल्या कच्च्या तेलाचे भावही 11% वाढून $111 पोहोचले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मांतुरोव यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. व्यापार खतं आर्थिक भागीदारीसह उभय देशांना मान्य असलेल्या क्षेत्रांबाबत सुरू असलेल्या प्रगतीची माहिती मांतुरोव यांनी पंतप्रधानांना दिली. दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबाबत पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी पश्चिम आशियातील संघर्ष शांततामय मार्गानं सोडवण्याचं आवाहन केलं आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण या देशांना संघर्ष थांबवण्याचं आवाहन त्यांनी समाज माध्यमांद्वारे केलं आहे. न्यूयॉर्कमधील सुरक्षा परिषदेच्या कार्यालयाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना गुटेरेस यांनी युद्धाच्या झळा जितक्या वाढत आहेत तितकी मानवी ससे होलपटही वाढत असल्याचं म्हटलं. वादविवाद शांततामय मार्गानं सोडवले पाहिजेत आणि सर्व सदस्य देशांच्या सार्वभौमिकता आणि क्षेत्रीय अखंडतेचा सन्मान राखला गेला पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं. पश्चिम आशियातील स्थितीबाबत ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. 60 अधिक देशांनी या बैठकीत भाग घेतला. आंतरराष्ट्रीय जलमार्गांमधून विना अडथळा प्रवास करण्याची गरज मिसरी यांनी अधोरेखित केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अटर्नी जनरल पॅम बॉन्डी यांना पदावरून काढून टाकलं आहे. ट्रुथ सोशलच्या माध्यमातून काल त्यांनी ही घोषणा केली. बॉन्डी यांच्या जागेवर डेप्युटी अटर्नी जनरल टॉड ब्लॉन्च यांना नियुक्त करण्यात येणार आहे. बॉन्डी यांनी जेफ्री एपस्टीन फाईल संदर्भात केलेल्या कामामुळे नाराज होऊन ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला. अमेरिकेत अटर्नी जनरल न्याय विभागाचे प्रमुख म्हणून काम बघतात. याआधी 5 रोजी ट्रम्प यांनी अमेरिकेच्या गृह सचिव ख्रिस्टी नोएम यांना पदावरून दूर केलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचं स्मरण करणाऱ्या गुड फ्रायडे निमित्त आज देशभरातल्या विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. केरळमधील तिरुअनंतपुरममधल्या सेंट जोसेफ मेट्रोपॉलिटन कॅथेड्रल आणि सेंट मेरीज कॅथेड्रलसह विविध ठिकाणी प्रार्थना सभांसाठी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी काल IOS सागर या जहाजाला मुंबईतून झेंडा दाखवून रवाना केलं. हा उपक्रम हा भारताच्या भागीदारीच्या माध्यमातून नेतृत्व, एकतेद्वारे, बल आणि शांतीद्वारे प्रगती यासंबंधी भारताच्या सामूहिक दृष्टिकोनाचं प्रतिबिंब असल्याचं सेठ यांनी यावेळी बोलताना सांगितलं. इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL मध्ये काल सनरायझर्स हैदराबादनं कोलकाता नाईट रायडर्सला 65 पराभूत केलं. कोलकात्यामधील इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात सनरायझर्सनं 227 आव्हान ठेवलं होतं. मात्र कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 16 सर्व बाद 161 करू शकला. आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर सामना होणार आहे. छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेची आज सांगता होणार आहे. रायपूर इथं समारोप समारंभ होणार असून छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव सई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय मुष्टीयोद्धा मेरी कोम आणि फुटबॉलपटू बायचुंग भुतियाही या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत कर्नाटकला सर्वाधिक म्हणजे 23 सुवर्णपदकं मिळाली आहेत. त्याच्या खालोखाल ओडिशाला 20 तर झारखंडला 12 सुवर्णपदकं मिळाली आहेत. धनुर्विद्या, मल्लखांब आणि कुस्तीसह 7 प्रकारांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रात पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर आणि गडचिरोली जिल्ह्यात काल सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला तर काल दुपारी पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. सिंहगड रस्ता भागात झाड पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात काल मुसळधार पावसाबरोबरच गारपीट देखील झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जनविश्वास विधेयक मंजूर झाल्यामुळे देशात जीवनमान आणि उद्योगांची प्रक्रिया सुलभ होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज 16 एप्रिलपर्यंत संस्थगित. पेट्रोकेमिकल उत्पादनांवरचं सीमाशुल्क 30 जूनपर्यंत रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. 4 विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुदुच्चेरीत तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आसाममध्ये सभा. पश्चिम आशियातील संघर्ष शांततामय मार्गानं सोडवण्याचं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरेस यांचं आवाहन आणि खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेची आज छत्तीसगडमधील रायपूरमध्ये सांगता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.